लेवीय प्रकरण 8. अहरोन व त्याचे मुलगे यांचे समर्पण. निर्गम प्रकरण 29 पदे 1 ते 37. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे यांना आणि त्यांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोऱ्हा, 2 मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली ही घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी सर्व मंडळीला एकत्र कर. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले आणि मंडळी दर्शन मंडपाच्या दारापाशी जमली. तेव्हा मोशेने मंडळीला सांगितले, परमेश्वराने जे करावयाची आज्ञा दिली आहे ते हेच. मोशेने अहरोनाला आणि त्याच्या मुलांना आणवून पाण्याने आंघोळ घातली. मग त्याने त्याला अंगरखा घातला, कमरेला कमरबंद कसला, झगा पेहरविला, त्याच्यावर एफोद घातले आणि एफोदावर कुशलतेने विणिलेली पट्टी आवळली. मग त्याने त्याच्यावर उरपट बांधिला आणि त्याच्यात उरीम व थुम्मीम ठेविले. नंतर त्याच्या डोक्यावर मंदिल घातला आणि मंदिलाच्या पुढल्या भागी सोन्याची पट्टी म्हणजे पवित्र मुकुट लाविला. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले. मग मोशेने अभिषेकाचे तेल घेऊन निवास मंडपाला व त्यात असलेल्या सगळ्या वस्तूंना अभिषेक करून पवित्र केले. त्यातील काही तेल घेऊन त्याने वेदीवर 7 वेळा शिंपडिले आणि वेदी, तिची सर्व उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक ह्यास पवित्र करण्यासाठी अभिषेक केला. त्याने अभिषेकाचे काही तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतून त्याला पवित्र करण्यासाठी अभिषेक केला. मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणले, त्यास अंगरखे घातले, कमरेस कमरबंद कसले आणि त्यास फेटे बांधिले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले. मग त्याने पापार्पणाचा गोऱ्हा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे यांनी आपले हात त्या पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर ठेविले. तो वधिल्यावर मोशेने त्याचे रक्त घेऊन आपल्या बोटाने वेदीच्या शिंगास सभोवती लावून ती शुद्ध केली आणि ते रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतिले व ह्या प्रकारे ती पवित्र करण्याकरिता तिच्यासाठी प्रायश्चित्त केले. अंतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील पडदा आणि चरबीसहित दोन्ही गुर्दे ही घेऊन मोशेने वेदीवर त्यांचा होम केला. पण गोऱ्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण ही सर्व छावणी बाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकली. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले. मग त्याने होमार्पणाचा मेंढा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे यांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेविले. त्याचा वध केल्यावर मोशेने त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकिले. नंतर तो मेंढा कापून तुकडे केले आणि मोशेने त्याचे डोके, तुकडे आणि चरबी यांचा होम केला. त्याची आंतडी व पाय पाण्याने धुवून मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्याचे होमार्पण केले. ते परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले. मग त्याने दुसरा मेंढा म्हणजे समर्पणाचा मेंढा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे यांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेविले. त्याचा वध केल्यावर त्याचे काही रक्त मोशेने घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लाविले. ते झाल्यावर मोशेने अहरोनाच्या मुलांना आणून त्यांच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला काही रक्त लावून ते वेदीवर सभोवती टाकिले. त्याने चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यांवर असलेली सर्व चरबी, काळजावरील पडदा, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी ही काढून घेतली आणि परमेश्वरासमोर ठेविलेल्या बेखमीर भाकरींच्या टोपलीतून एक बेखमीर पोळी, तेल लाविलेली एक भाकर व एक चपाती घेऊन चरबीवर व उजव्या मांडीवर ठेविल्या. हे सर्व त्याने अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या हातांवर ठेविले आणि परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ते ओवाळिले. मग मोशेने ते त्यांच्या हातातून घेऊन वेदीवरील होमार्पणासहित त्यांचा होम केला. हे समर्पण परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य झाले. मोशेने ऊर घेऊन तो ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळला. समर्पणाच्या मेंढ्याचा हा भाग मोशेच्या वाट्याचा होता. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले. हे झाल्यावर मोशेने अभिषेकाचे काही तेल व वेदीवरील काही रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे आणि त्याच्यासहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे यांच्यावर शिंपडिले आणि अहरोन व त्याची वस्त्रे आणि त्याच्यासहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे ही पवित्र केली. मोशेने अहरोन व त्याचे मुलगे ह्यास सांगितले की हे मांस दर्शन मंडपाच्या दारापाशी शिजवा आणि तेथे समर्पणाच्या टोपलीतल्या भाकरींबरोबर ते खा. मी आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोनाने आणि त्याच्या मुलांनी ते खावे. मांस व भाकरी ह्यापैकी काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे आणि तुमच्या समर्पणाचे 7 दिवस पुरे होईपर्यंत तुम्ही दर्शन मंडपाच्या दाराबाहेर जाऊ नये, कारण तुमचे समर्पण 7 दिवस चालेल. आज केल्याप्रमाणे तुमच्यासाठी प्रायश्चित्त करावे अशी परमेश्वराने आज्ञा केली आहे. ह्याप्रमाणे तुम्ही दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे 7 दिवस व रात्री रहा, नाहीतर तुम्ही मराल, कारण मला तशी आज्ञा झाली आहे. मोशेच्या द्वारे परमेश्वराने ज्या गोष्टींविषयी आज्ञा केली होती त्या सर्व अहरोन व त्याचे मुलगे यांनी केल्या.